विषय निर्णय घेताना भीती का वाटते? कधी कधी आपल्याला निर्णय घ्यायचा असतो पण मनात थोडी भीती येते. वाटतं चुकलो तर काय, हे जमेल का, किंवा लोक काय म्हणतील, हे प्रश्न मनात फिरू लागतात. ही भीती येणं चूक नाही, ती नैसर्गिक आहे. कारण निर्णय घेताना आपण काहीतरी नवं करत असतो आणि नवं करताना थोडी भीती वाटणं साहजिकच असतं. पण लक्षात ठेवा, भीतीचा अर्थ थांबायचा असं नाही. भीतीचा अर्थ इतकाच, थोडं थांबून विचार करायचा, काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि पुढचं पाऊल काय असू शकतं हे समजून घ्यायचं. समजा तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करून पाहायची आहे, जसं की एखादा छोटा प्रोजेक्ट सुरू करायचा किंवा काहीतरी विकून पाहायचं, पण मनात भीती येते, जमलं नाही तर. जर तुम्ही भीतीमुळे थांबलात तर काय होऊ शकतं हे कधीच कळणार नाही. पण जर तुम्ही एक छोटं पाऊल टाकलं तर हळूहळू गोष्टी स्पष्ट होतात आणि प्रत्येक छोट्या प्रयत्नासोबत भीती कमी होत जाते. भीती आपल्याला सावध करते, पण निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. म्हणून भीती आली म्हणजे आपण चुकीच्या मार्गावर आहोत असं नाही. खरं म्हणजे निर्णय घेतल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नाही. पुढच्या वेळी निर्णय घेताना भीती वाटली तर स्वतःला विचारा, मी एक छोटं पाऊल टाकू शकतो का? तो एक छोटा निर्णय तुम्हाला पुढे जायची हिम्मत देतो. बाल उद्यमी यात्रा.